जुनी पद्धत राहिली का नवीनच निघाली
सोडून दुसरं काय नाही आपण म्हणतो ते आपण ते हाजीच नाही म्हणत दुसरं नाही का म्हणत आपण
बाहेर चाली राचारू सणवा गायाळ गे गईटा बाई इचारू सणवा गायाळ गे गईटा बाई देवा गईट लला बाई देवा गईट लला गार पाण्याच्या अंगुळ गाये गईटा बाई गार पाण्याच्या अंगुळ गाये गईटा बाई रुसाली रकमीन बाई रुसाली रकमीन अवघ्या पंढरीत नाही गाये गईटा बाई अवघ्या पंढरीत नाही गाये गईटा बाई इटाला देऊ बोल बाई इटाला देऊ बोल इच्या रागाला करू काही गाये गईटा बाई इच्या रागाला करू काही गाये गईटा बाई इरू चाली रकमीन बाई रू चाली रकमीन गेली बदाम तळ्याला गाये गईटा बाई गेली बदाम तळ्याला गाये गईटा बाई फिरतीचा पांडुरंग बाई फिरतीचा पांडुरंग हात घालीत गळ्याला गाये गईटा बाई हात घालीत गळ्याला गाये गईटा बाई ही गरू चाली रकमीन बाई रू चाली रकमीन जाऊन बसली वाळवंटी गाये गईटा बाई जाऊन बसली वाळवंटी गाये गईटा बाई आग फिरतीचा पांडुरंग बाई फिरतीचा पांडुरंग आत घाली तो आणवटी गाये गईटा बाई आत घाली तो आणवटी गाये गईटा बाई इटाला देऊ बोल बाई इटाला देऊ बोल सोड रक्मिनी माझ्या गाये गईटा बाई सोड रक्मिनी गडाया गाये गईटा बाई आलता साधू संत बाई आलता साधू संत जात दिंडी लाडाया गाये गईटा बाई जात दिंडी लाडाया गाये गईटा बाई इटाला देऊ बोल बाई इटाला देऊ बोल सोड रक्मिनी माझी काठी गाये गईटा बाई सोड रक्मिनी माझी काठी गाये गईटा बाई आलता साधू संत बाई आलता साधू संत राऊळालया झाली दाटी गाये गईटा बाई राऊळालया झाली दाटी गाये गईटा बाई इटाला देऊ बोल इटाला देऊ बोल सोड रक्मिनी माझा बंडी गाये गईटा बाई सोड रक्मिनी माझी बंडी गाये गईटा बाई साधू ग संतायाची बाई साधू ग संतायाची राऊळा तयाली दिंडी गाये गईटा बाई राऊळा तयाली दिंडी गाये गईटा बाई इटाला देऊ बोल बाई इटाला देऊ बोल सोड रक्मिनी माझा पायी गाये गईटा बाई सोड रक्मिनी माझा पायी गाये गईटा बाई आला तर साधू संत बाई आला तर साधू संत मला मनातीन काही गाये गईटा बाई मला मनातीन काही गाये गईटा बाई
माझं नाव इटा बाई
बाई चालली सासऱ्याला
आई बघती परसा तू निघाय गाईटा बाई आई बघती परसा तू निघाय गाईटा बाई
पहिले गाणे चालले तो गळ्यावर गाणं
दुसरा गाळा काढा
दुसरा गाणं बाबा
बाप जातो या ग बाप जातो या ग बाप जातो या बाप जातो या ये सी बसी तुम्ही अलीकडे या मला पलीकडल्या पांडुरंगा नदी भराली चंद्र भाग
कशाने काय भरलेला
या गाईची येडी माया पदराणी नाग पदराणी नाग पदराणी ना पदराणी गडोळ पुशी तुझी अलीकडया मला पलीकडल्या पांडुरंगा नदी भराली चंद्र भाग एक जाती असा सऱ्याला बाप म्हणत ग बाप म्हणत ग बाप म्हणत बाप म्हणत जाग बाई तुम्ही अलीकडे या मला पलीकडल्या पांडुरंगा नदी भराली चंद्र भाग या गाईची येडी माया लांब जाती या ग लांब जाती या ग लांब जाती लांब जाती या गाल वया तुम्ही अलीकडे या मला पलीकडल्या पांडुरंगा नदी भराली चंद्र भाग एक जाणं आई बघती परसा तुम्ही अलीकडे या मला पलीकडल्या पांडुरंगा नदी भराली चंद्र भाग
आता नागरी
बाई हर चालली ग हर चालली ग हर चालली पलीकडल्या पांडुरंगा नदी भराली चंद्र भाग सासऱ्याचा माझी आराची ग माझी लाडाची ग माझी लाडाची माझी लाडाची लाडू बाई तुम्ही अलीकडे या मला पलीकडे
लडक्याला की निगा चंदा घेतीला नायाचा ग ऐक जना बाई ग चंदा घेतीला नायाचा ग ऐक जना बाई ग उच्या गालीला बर ग
ಮನ್ಸರ ಮೂರು ಸರ್ ಮಂದ ಮಂದ ಯಾಕೆ ಏನ ಏನ
ये ना मन मन की रुच मना होगा मन की
हाँ
मन
गंगा भाई
बाप बोला ग लेकी देऊन तुला अलगाल आता माझ्या बाई लेकी देऊन तुला अलग तू जग नसीबाचा ग मी तर जामीन नाही अलगाल आता माझ्या बाई मी तर जामीन नाही
मनात मना निवडू नका
लेख चालली चाचऱ्या लाग बाप गाली तो काली मन गा मान आता माझ्या बाई बाप गाली तो काली मन ग बाप गाली तो गाली मान ग आज गाली तो डोळ्यातून ग तून आता माझ्या बाई आज गाली तो आज गाली तो डोळ्यातून ग राजनाथ ग पाणी नाही ग नाही आता माझ्या बाई
घरातली पावली कमी केली गा केली आता माझ्या बाई त्यातली पावली त्यातली पावली कमी केली गा
या गा भरला बाजारात गा म्याचा बांधूला केला याडा गा याडा आता माझ्या बाई
म्याचा बांधूला म्याचा बांधूला केला याडा ग
या गा अंजारी चोळी वरी गा मी तर दुरून मारी गडा गा गडा आता माझ्या बाई
तू इकली म्हणतील तुला काय माझ्या जिलवाडे ऐक नाही मोर गडबडात का नाही मरा खायच्याला गडबडात आहे
महिना का कना झाली डिली गाडीली आता माझ्या बाई
महिना का कना महिना का कना झाली डिली गा
ग सांग त्या बाई तुला गा जात असिला तुझी बली गा बाली आता माझ्या बाई
जात असिला जाता असिला तुझी बली गा
या ग जाती गाठी माती गा काय लागती बारू बारा गा बारा आता माझ्या बाई
काय लागती काय लागती बारू बारा गा
आई बाप गायाच्या पुटी गा जन्म नाही गा वारून वारा गा वारा आता माझ्या बाई
जन्म नाही गा जन्म नाही गा वारून वारा गा
या ग जाती ग साठी माती गा काय लागती माझ्या बाई गा बाई
आता माझ्या बाई काय लागती काय लागती माझ्या बाई गा
आजी सारखं फराडच फिरवाय लागली ती
आई बाप गायाच्या पोटी गा आग फिरून जन्म नाही गा नाही
आता माझ्या बाई आग फिरून जन्म नाही गा
चांगली नाव असली तर का चांगलीच नाव काही पण आपली जर म्हणते
अंजनाबाई म्हणायचं अंजनाबाई म्हणा मला आजी म्हणा
नाही काली पण घेतली आपल्या काय लग्न ते पण म्हणून घेतलं
नाही वाटली आता घरी घेऊन आले
अकबर मला काय तुम्ही काय लावले बंद केला असं गॅस पेटव तिकडे आता का जात मान दोन देणार राहत नाही ना
काय गाणी
विसरली तू
गळ गळ गाणी रे
म्हणले आता मी येताना योजलो
आपल्याला येत ते म्हणायचं
जुने गळ म्हणा ना ते सोडे बायचा त्यांना जुने गळ आवडायचे आमके जुने गळ हा मी घेवा ना जुने गळ आम्ही सांगू यायचं आता आता पण म्हणू काय गाय काढलं ना गाय काढलं
आठवत
तुला तर काहीच नाही
तुला तुरी दिलाय मुनि गा दिलायानी
गा कुणी गातीलायानी येड्यायानी गा कुणी गातीलायानी बर गायच्या घरी गा बैल राबत वाड्यायानी आणि गावदे बाई गा बैल राबत वाड्यायानी वाड्यायानी गा बैल राबत वाड्यायानी
अस्तुरी झालाय मग ठावा
मिळाले नसे नसे ग येसवदे बाई गटाव आले मिळाले नसे आले नसे गटाव आज्य मिळाले नसे
देव गजेच्या दारी गजाड तुळस झाले असे असे ग
येसवदे बाई गजाड तुळस झाले असे झाले असे गजाड तुळस झाले असे
काय गेला
लिखीचा झालाय मग जसा काच
गयाला गेसवदे बाई गदा काचाचा भंगयाला भंगयाला गदाचा काचाचा भंगयाला
लिखीच्या नसिबाला ग नवरा मिळावा सांगयाला याला ग
येसवदे बाई ग नवरा मिळावा सांगयाला सांगयाला ग नवरा मिळावा
सांगयाला
येसवदे बाई ग सासू सासरा पाहुनी पाहुनी ग सासू सासरा पाहुनी येसवदे बाई गद्वई तळत लावूनी लावूनी गद्वई तळत लावूनी
सुनला सासू सग सासू
केगिणी केला केला ग येसवदे बाई ग सासू केगिणी केला इनी केला ग सासू केगिणी केला
रामसारी कबरी तार गतीला
बघून नाही दिला दिला ग येसवदे बाई गतीला बघून नाही दिला नाही दिला गतीला बघून नाही दिला
सुनला सासुरू सग सासू करतानी राई नाही ना ग
येसवदे बाई ग सासू करतन राईना राईना ग सासू करतन राईना
ताक गवरी लोणी ग पाण्या वाचून येईना येना ग
येसवदे बाई ग पाण्या वाचून येईना येईना ग पाण्या वाचून येईला सुनला ससुरू सगन ग करू सभया बाई बाई ग आपल्या घरीचा पग पर याची आली जाई जाई ग याचा बाई ग पर याची आली जाई आली जाई ग पर आली जाई
सुनला ससुरू सगजिला आला या तिने केला केला ग
याचा बाई गजिला आला या तिने केला तिने केला गजिला आला या तिने केला
मावा गलीचा माझ्या ग जन्म भोळ्या गवारी गेला गेला ग
याचा बाई गजन्म भोळ्या गवारी गेला वारी गेला ग जन्म भोळ्या गवारी गेला
सांगू सकत कोडी कोडी ग
यसवज बाई गणक सांगू सकत कोडी गत कोडी गणक सांगू सकत कोडी
घराला येई नाग बंधू तुझा गायक मोडी मोडी ग
यसवज बाई ग बंधू तुझा गायक मोडी एक मोडी ग बंधू तुझा गायक मोडी
मंजुळा तुझी बोली बोली ग
यसवद्या बाई गल्या की मंजुळा तुझी बोली तुझी बोली गल्या की मयिरा तुझी बोली
जावा गयाला दिली ग पाची भांडिया जावा इला इला ग
यसवद्या बाई ग पाची भांडिया जावा इला जवाईला ग पाच भांडिया जवाईला
आता ग माझी बाई ग साई समईला वाईला इला ग
यसवद्या बाई ग साई समईला वाईला लावाईला ग साई समईला वाईला
लग्नाच्या गाण्याला दळणाला तिलाच नाही तुम
जावा पाटीला रा तुमची
जावाई पाटीलाची गाऊची
जाईच्या याला याची याची ग
यसवद्या बाई गाऊशी जाईच्या याला याची याला याची गाऊशी जाईच्या याला याची
वागणाची
माझ्या गडोई खोबऱ्या त्याला याची याची ग यसवद्या बाई गडोई खोबऱ्या त्याला याची याला याची गडोई खोबऱ्या त्याला याची
अशी सुद्धा तुम्ही म्हणताच की नाही की घराची आस्तुरी जशी पुराणाची पोळी पराया नारी सरती घाली खिशा
तुमच्याकडे
अनुभव असतीलच असं मी म्हणत नाही पण काही गावांमध्ये आहेत अनुभव
दोन बायकाचा धनी निजला चुली पाशी गमतीचं म्हणून नाही खरं आहे ना
लक्ष्मी
Yeah.
ना दीदी दीदी गळा काढ ना गळा इकडे ये
एक झाले ते सवा सांज बाई झाले ते सवा सांज सुनी एका मिरी निघालते वारा झोपच्या बारा गळ्या घर सुनी पदराधारीचा शिरी माठ गवळानीचा चुडा कुलपाचा वरळ्या कोण्या मुलकाचा
पुढ काय नको फिरू फिरू सुनी लक्ष्मी बाळा आली जाईन पर तुम्ही
बाई बाळा गायाची माझ्या एका मिरी निघालते वारा झोपच्या बारा गळ्या घर सुनी पदराधारीचा चुडा काशी वरळ कोण्या देशीचा
एक भुसकळ का दुसरं भुसकळ
दुसरा गळा दम लागतो याने
इग काळी नगर सुळी बाई काळी नगर सुळी नको लावू सपड्या द्वारा एका मिरी निघालते वारा झोपच्या बारा गळ्या घर सुळी पदराधारीचा झरीचा पदराधारीचा शिरी माठ गवळानीचा चुडा कापाचा वरळ कोण्या मुलकाचा चुडा काशीचा वरळ कोण्या देशीचा पदराधारीचा श्री माठ गवळानीचा चुडा कुलपाचा वरळ कोण्या
त्या मुलकाचा सुडकाचा वरळ कोण्या द्याचीचा
दुसरा गळा मन
गळा म्हणा दुसरा
मग काय घेऊन वडायला बस नदला मग
सासऱ्या ग जाती बाई माझ्या अब्रूची बहीण जात्याची ग वडयनी तुला येईना शेजनारी येईना ग शेजनारी तुला येईना शेजबाई माझ्या मनगटी क्या
त्या बसायची तशी मस्तान मोगरी
जात नाग वडायावा नक बोटाच्या
Yeah.
माया नागराला गेले मला इसावा काशायाचा
त्यांच्या मनाने येत मन
आगले की चालय दसा काचचा बंगला दसा काचचा बंग
म्हणून घेतला म्हणू दे चांगलाय
चांगला की चालय म दसा काचचा बंगला दसा काचचा बंगला दसा काचचा बंगला ग जनची बल नवरा मिळावा चांगयला ग चांगयला नवरा मिळावा चांगयला ग
चांगयला
मग मागून गेले मी तर झोत्याच्या खाली न उभी खाली न उभी नग मी तर झोत्याच्या खाली न उभी खाली न उभी नग रे सांग तेरे बंधू रे तुला बाई सांग तेरे बंधू रे तुला देखी वाल्या ना भोल्या ना बेगी बोला ना बेगी नग लेखी वाल्या ना भोल्या ना बेगी बोला ना बेगी नग या गलेकी नाग मागू ना गेले बाई लेखी नाग मागू ना गेले मी तर चौघाच्या चौघी ना जनी चौघी ना जनी नग मी तर चौघाच्या चौघी ना जनी चौघी ना जनी नग धाकल्याची नाग कन्यगतानी बाई सांगते बाळा रे तुला धाकल्याची ना बन्यानी कन्याना तानी न रे धाकल्याची ना कन्या रे तानी कन्याना तानी न रे
उस
सुटून जाय की गळा
मोठी गेलाच्या पानाची माझ्या बोळ्यार शंकर करते आई बाया मनती नको बाया माझ्या बोळ्यार शंकर आवड तुला मोठी गेलाच्या पानाची माझ्या बोळ्यार शंकर या ग आताच्या बाऊजा
जेवण करायचं एका वड्या वाळ्यांला आता आम्हाला माफ करायला ये ना काही
फोटो काढून घेऊ